Lampen brennen in jedem Haus. Der Blinde sieht nicht ihr Licht. Doch erkennend wird es offenbar, die Schlinge des Todesgottes wird durchschnitten. Da gibt es nichts zu sagen, zu hören, zu tun. Wer so zu Lebzeiten stirbt, stirbt nicht ein zweites Mal. Der Yogi fühlt sich getrennt vom Liebsten und sagt, mein Heim ist noch fern. In der Nähe weilt dein Liebster, dein Herr, du aber besteigst die Dattelpalme. Gibt der Brahmane die Einweihung, wird er Familien ruinieren. Die Lebenswurzel ist dir nah, du aber pflegst den Stein. So ist Kabirs Herr. Wunderschön. Wozu noch Yoga und Mantren, Verdienste und Sünden? Mühelos ist er zu schauen.
घर घर दीपक बरै लखै नहीं अंध है लखत लखत लखि परै कटे जम के फंद हैं कहाना सुनन कछु नाही कछु करन है जीते जी मरी रहे बहुरी नहीं मरन है जोगी पड़े वियोग कहें घर दूर है पास ही बसत हजूर तू चढ़त खजूर है बामन दीक्षा देत घर घर घाली है मूर सजीवन पास तू पाहन पाली है ऐसन साहब कबीर सलूना आप है नहीं जोग नहीं जाप पुण्य नहीं नहीं पाप है।